पंचन म्हणजे पाच पासून नवदशन म्हणजे एकोणीस पर्यंतच्या सर्व संख्यावाचक शब्दांची रूपे तीनही लिंगात सारखीच असतात. पंचन पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. पंच प्रथमा, पंच द्वितीया, पंचभिः तृतीया, पंचभ्यः चतुर्थी, पंचभ्यः पंचमी, पंचानां षष्ठी, पंचसु सप्तमी.